सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। वैभव डांस म्यूजिकल कॉमेडी नाइट संयोजित ऑर्केस्ट्रा धमाका सहर्षसह विनय सादर करीत आहे आईच्या ममतेची महती देणारे कौटुंबिक जिव्हाळ्याचे हृदयस्पर्शी नाटक सुखाची छाया आईची माया। लेखक प्रकाश शिलगे, दिग्दर्शक मास्टर रमजान, मार्गदर्शक सिनेस्टार दिनकर इनामदार, निर्माता संजय गोरड, सादरकर्ते सुभाष हिलगे, प्रस्तुती अरुण कचरे कृणाल कॅसेट कंपनी मुंबई, पार्श्वसंगीत प्रकाश निक्कम, ध्वनिमुद्रण राधाई रेकॉर्डिंग स्टुडिओ कोल्हापूर। या नाटकामध्ये भाग घेणाऱ्या सर्व कलावंतांचा पात्र परिचय, भूमिका आणि कलावंत विश्वास संजय कुमार गोरड, आधार मुकेश बनगे, छाया मिस सुरेखा, सागर मास्टर सूर्यकांत, सरिता रेणू पाटील, अप्पा मास्तर सुरेश सवाखंडे, किट्टी मिस राजेश्री, चंदू विनोदवीर दिलीप लोखंडे आणि दयाच्या खास भूमिकेत सिनेतारका रजनी गोरड। कौटुंबिक जिव्हाळ्याचे हृदयस्पर्शी नाटक सुखाची छाया आईची माया।
दया, ये दया, अगं जरा बाहेर येतेस का?
काय हो, का हाक मारली?
अगं घरात पुरणपोळीचा वास सुटलाय। राणी सरकार, आज कोणता सण आहे म्हटलं?
राजे सरकार, पतीच्या आवडीच्या पुरणपोळ्या करण्यासाठी सणच कशाला हवा म्हटलं?
नाही तरी सुद्धा काहीतरी खास कारण असेलच ना। ए, सांग ना काय कारण आहे, सांग ना। ये सांग ना।
हो अशा आधी राहून बधीर होऊ नका। संध्याकाळी पुरणपोळीचा गोड भास घ्याल ना, त्याच वेळी ते गोड कारण कळेल तुम्हाला।
अच्छा, म्हणजे ते कारण गोड आहे तर मग अशा आनंदाच्या प्रसंगी तुलाही काहीतरी गोड प्रेझेंट द्यायलाच हवं। आलो मी 2 मिनिटात।
चालत कुठे?
अगं चौकात जाऊन तुझ्या आवडीचा मोगऱ्याचा गजरा घेऊन येतो। आलो 2 मिनिटात येतो।
आलो चहा तरी घेऊन जा। गेले वाट खरे, नुसती गोड बातमी आहे म्हटल्या बरोबर लहान मुलासारखं उड्या मारत गजरा आणण्यासाठी गेले आणि ती गोड बातमी कळल्यानंतर अगदी आनंदाने वेड्यासारखे नाचतच सुटतील। 2 वर्ष झाली आमच्या लग्नाला, पण अजूनही बायकोला प्रेमाच्या वर्षावाने चिंब करून सोडतात। आणि आता तर या संसाराच्या वेलीवर एक नवीन फूल जन्माला येणार आहे हे समजल्यानंतर अगदी आनंदाने वेड्यासारखे नाचतच सुटतील। अगो बाई, पण मी इकडे एकटीच काय बोलत बसले आणि तिकडे पोळी करपली वाटत।
दयाताई, दयाताई घात झाला, दयाताई घात झाला।
कोण रमेश? अरे काय झालं, अगदी धावत पळत आलास ते?
दयाताई, अहो विश्वास दादाच्या सायकलचा ऍक्सिडेंट झाला।
काय?
एका भरधाव ट्रकानं त्यांच्या सायकलला ठोकरलं।
नाही नाही,
अहो जमलेल्या सगळ्या लोकांनी त्यांना हॉस्पिटल मध्ये नेलेलं आहे।
रमेश, रमेश, त्यांना कोणत्या हॉस्पिटल मध्ये ठेवलं? प्लीज प्लीज मला घेऊन चल त्यांच्याकडे।
चला दयाताई, चला चला या।
डॉक्टर, डॉक्टर।
दयाताई, आम्ही आमच्या परीने सारे प्रयत्न केले, आता बाकी सारं त्या परमेश्वराच्या हाती।
विश्वास, विश्वास, ओळखलत मला?
कोण?
मी दया, तुमची पत्नी। विश्वास, तुम्ही काही काळजी करू नका, मी तुमच्यावर चांगल्यातल्या चांगल्या तज्ञ डॉक्टरांच्या कडून उपचार करून घेईन, त्यासाठी हवं ते कष्ट करीन, पण तुम्हाला बरं करीन। पुरणपोळीचा गोड घास तुमच्या मुखात पडण्यापूर्वीच नियतीने तो घास करपून टाकला, म्हणून माझं कुंकू करपून टाकता यायचं नाही नियतीला, कारण ते एका पतिव्रतेचं कुंकू आहे, पुरणपोळीचा घास नाही। विश्वास, विश्वास, ऐकताय ना तुम्ही? विश्वास।
दया, ए दया, पोरी आहेस का ग घरी?
कोण? अप्पा, शाळेला सुट्टी आहे वाटत।
नाही, तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचं आहे ना, म्हणून रजा टाकली शाळेला। पण कसं बोलू पोरी?
अप्पा, तुम्ही माझ्या वडील भावासमान आहात, जे काही बोलायचं आहे ते अगदी स्पष्ट बोला।
दया, काल मी विश्वासला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, येता येता मोठ्या डॉक्टरनाही भेटलो, ते माझ्या ओळखीचेच निघाले, त्याने मला विश्वाच्या सध्याच्या कंडिशनची स्पष्ट कल्पना दिली. दया, विश्वाची जगण्याची अथवा मरण्याची काही गॅरंटी देता येत नाही, म्हणजे सर्व हवाला नशिबावर ठेवायचा. अशा कठीण परिस्थितीत तुला चटकन निर्णय घ्यावा लागेल.
निर्णय? पण कसला निर्णय अप्पा?
दया, अगं विश्वाच्या अशा कंडिशन मध्ये हा गर्भ पोटात वाढवणं म्हणजे चुकीचं नाही का?
म्हणजे
समज विश्वाचं उद्या काही कमी जास्त झालं तर तू निराधार होशीलच, पण तो बाळ ही जन्मायच्या अगोदरच अनात होईल. तेव्हा व्यवहारिक दृष्टिकोनातून पाहायचं म्हटलं तर सध्या तू गर्भपात करून घेणंच योग्य आहे.
नाही अप्पा, ते शक्य नाही. या 2 वर्षांच्या सहवासात विश्वासने खूप प्रेम, खूप माया दिली आहे मला. तेव्हा कदाचित ते मला सोडून जरी गेले तरी पुढचं सारं आयुष्य त्यांच्या आठवणीवर घालवीन मी.
दया,
पण दुसऱ्या लग्नाचा विचार माझ्या मनात स्वप्नात सुद्धा यायचा नाही. आणि माझ्या पोटात वाढत असलेला त्यांचा हा अंकुर याला मी कधी छाटून टाकायची नाही अप्पा. मी त्याला वाढवीन, शिकवीन, मोठा करीन. आणि मोठा झाला की तोच आपल्या आईला आधार देईल.
गर्भवती असताना देखील दयाने दिवस रात्र विश्वासची सेवा केली. मोल मजुरी करून त्याला भारी भारी औषधं पुरवली. त्यातच एक दिवस तिने एका गोड बाळाला जन्म दिला. एकीकडे आईची जबाबदारी आणि दुसऱ्या बाजूला पत्नीचं कर्तव्य अशा दुहेरी कात्रीत सापडून सुद्धा तिने कधी हू की चू केलं नाही. दयाची पुण्याई फळाला आली आणि एक दिवस विश्वास खडखडीत बरा होऊन घरी परतला.
दया, सावित्रीने यमाच्या तावडीतून आपल्या पतीचे प्राण परत आणले होते आणि आज मृत्यूच्या जबड्यातून तू या विश्वासला वाचवलंस. कसे उपकार फेडू मी तुझे, कसं काय एकटीनं झुंज दिलीस या संकटाच्या वादळाशी.
त्यावेळी हा बाळ पोटात होता, त्यानेच मला आधार दिला, म्हणूनच त्या संकटाच्या वादळाशी तोंड देऊ शकले मी. अहो, म्हणून तर मी याचं नाव आधार ठेवले. माझा आधार, तुमचा आधार, आपल्या दोघांचा आधार.
दे इकडे बाळाला आधार. अरे एक वेळ तुझ्या वडिलांना आधार नाही दिलास तरी चालेल, पण जीवनाच्या शेवटपर्यंत तू तुझ्या आईला आधार दे. कारण तुझ्या सुखाची छाया हीच तुझ्या आईची माया असेल हे विसरू नकोस.
हा हा म्हणता कितीतरी वर्ष निघून गेली आणि आधारने तारुण्यात प्रवेश केला. आणि त्यानंतर
आधार, हे आधार, अरे आईसा घरी. परवा माझा आवाज ऐकून खोट काही लपून बसलास, पण माझं श्वसन इंद्रिय कुत्र्यापेक्षा तीक्ष्ण म्हटलं. सर आज तुला मी व्यायाम शाळेत घेऊन गेल्याशिवाय गप्प बसणार नाही. चल भाई रे, मी व्यायामाला सुरुवात करतोय.
श्रीमुक्तीचा
मुक्ती, मुक्ती म्हणजे मुफ्त, मुफ्त म्हणजे मोफत. अरे वा वा वा, म्हणजे ही स्त्री मोफत आहे तर. अरे वा 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 वा,
लो चटप्या लोळांचा धिक्कार असो.
मॅडम,
लो चटप्या लोळांचा.
मॅडम आहो मॅडम, तुमचा मोर्चा आमच्या घरात कुठं? आमचं घर म्हणजे तुम्हाला काय कलेक्टर कसे वाटले काय? आणि काय हो, तुमचं नाव काय म्हटलं?
अजून तुम्हाला माझं नाव सांगितलं नाही.
पण नाव तुमचं सांगा ना.
मी आधारच्या कॉलेजमध्ये शिकते.
असं 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 असं.
माझं नाव आहे रखमा.
असं असं असं.
पण सर्व मैत्रिणी प्रेमान मला रेखमा म्हणतात. पण काय हो, तुमचं नाव काय?
माझं नाव तसं चंद्रकांत आहे, पण प्रेमान माझे मित्र मला चेहेंडू म्हणतात. काय म्हणतात?
चेहेंडू.
ऐकू, बॉल लागला जाई.
पण सध्या मी माझं नाव चेंज केलं आहे.
चेंज केलं का?
हो, त्यामुळे सर्वजण मला किट्टी म्हणतात. किट्टी,
किट्टी.
ओके,
गपके. अरे वा वा, किट्टी काय फर्स्ट क्लास नाव ठेवलंय तुम्ही. नाही म्हणजे शिट्टी मारून बोलल्यात किती मजा वाटते नाही का. पण काय हो, त्या बिचाऱ्या पैलवानाने तुमचं काय घोडं मारलं ते तरी मला सांगा की.
बिचारे आणि पैलवान, पण काय हो, तुम्हाला एवढा राग काय येतो?
म्हणजे
मी काही तुमचा धिक्कार केला नाही.
मग काय, तुम्ही माझा सत्कार केलाय का? सरळ एका पैलवानाच्या समोर लोचट पैलवानाचा धिक्कार असोस म्हणता, म्हणजे काय भानगड काय होईल?
अहो, तुमच्याबद्दल नाही बोलत मी.
कोणाबद्दल बोलतो?
आमच्या कॉलेजच्या शेजारच्या तालमीतल्या पैलवानाविषयी बोलते मी.
असं असं, पण मला सांगा त्या पैलवानाने काय केलं काय तुम्हाला?
अहो, ते मला काय करतात?
काय बडबडता?
अहो, ते मला काय करतात? मला काय करायला वाघाच काळीज असावं लागतं.
अरे वा वा, वाघ म्हणजे माझं बी आडनाव वाघ आहे, चंदगी राम वाघ. अरे वा, म्हणजे मलाच फक्त चान्सेस आहेत. पण काय हो, त्या भोळे भाबडे पैलवानाने काय केलं काय तुम्हाला?
लोचट हलकट लुबरे मेले मुली कॉलेजला यायच्या वेळेला नुसती लंगोटी घालून उघडे अंगाने उघडे बंब उभे राहतात.
उघडे बंब उभे राहतात?
हो.
पण काय हो मॅडम, ते उघडे बंब उभे राहतात मग तुम्ही त्यांच्याकडे बघताच का?
शी हो.
कुणी केली शी हो?
त्यांच्याकडे काय बघायचं?
तोर तोर तोर. तुम्ही बघितल्याशिवाय ते उघडे बंब आहेत हे तुम्हाला कसं कळतो?
मग काय डोळे मिटून आम्ही कॉलेजला जायचं?
हो मॅडम, दोन्ही डोळे मिठायचे नाहीत, एक डोळा मिठायचा. म्हणजे ज्या बाजूला तालीम आहे त्या बाजूचा एक डोळा बंद करायचा. म्हणजे असा.
कसा?
असा.
कसा?
असा.
हो का?
हो का?
म्हणजे आता तालमीच्या दरवाजात उभे राहतात आणि असा डोळा मिटला.
कसा?
असा डोळा मिटला. असा डोळा मिटला की आमच्या घराच्या दरवाजातून उभे राहतील ते काही नाही. आम्ही सगळ्या मुली मिळून मोर्चा काढणारच आणि तिथून तालीम हलवाय लावणारच.
नका नका मॅडम, त्या बिचाऱ्या पैलवानाच्या असा अन्याय करू नका. ते बिचारे पैलवान कुणाच्या अध्यात नसतात की मध्यात नसतात, ते फक्त लंगुट्यात असतात. ते बिचारे पैलवान तालमीचे शिळे तुकडे खाऊन दिवसभर मातीत लोळेत पडतात. ते भोळे भाबडे पैलवान.
बसा. म्हणे भोळे भाबडे लोचट हलकट लुबरे मेले कामना धम. आई बाबा पैसे पाठवतात आणि हे इकडे चैनी करतात. दूध तूप मांस मटण खाऊन जुंदळ्याच्या पोत्यावाणी फुकतात. आणि संध्याकाळी.
संध्याकाळी काय हो? संध्याकाळी.
आणि संध्याकाळी.
संध्याकाळी काय सांगा की?
तमाशा केव्हा क्षणी मा पाहतात, हेच त्यांचे धंदे.
अरे वा 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 वा, चांगली डिटेल माहिती काढलेली दिसते पैलवानाची.
हो.
काय हो मॅडम, ते उघडे बंबे उभे राहतात म्हणून तुम्ही पुरी मोर्चा करता त्यांच्या विरुद्ध. पण ह्या फॅशनच्या नावाखाली तुम्ही पुरी काय काय उघडत ठेवता याचा विचार करता का? मग त्या पैलवानाने तुमच्या विरुद्ध मोर्चा काढला तर
कुशाल काढू देत.
अरे
कुशाल काढू देत. फॅशन करणं हा मा स्त्री जातींचा हक्क आहे.
असं? मग उघडं फिरणं सुद्धा पैलवानांचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते ती मिळवणारच.
आणि मुलींना पाहून चावड गाणी म्हणणं म्हणजे काय शेपूट राहते तुम्हाला पैलवानांची?
चावड गाणी म्हणजे कोणती गाणी म्हणतात होती?
हो एखादी काळी मुलगी चालली ना.
हो काळी म्हणजे ब्लॅक मुलगी.
हो एखादी काळी मुलगी चालली ना तर तिला बघून म्हणतात
काय
तेरी प्यारे तेरी प्यारे तेरी प्यारे.
आवाज बसला काय तुमचा?
हो.
भिक्ष गोडी लो खिचडी दूर करो, खिचडी गोळी लो, खिचडी दूर करो, अकरा अकरा गोळी खावा, गोळी खावा, गोळी टिंग टोंग. आता आवाज मस्त लागतो बघा. म्हणावं गाणं गाणं म्हणावं.
तेरी प्यारी प्यारी सूरत को किसी की नजर ना लगे
चश्मे बद्धू.
आणखीन आणि एखादी बारीक शिडशिडीत मुलगी चालली ना
छिलकाटी
तर तिला बघून म्हणतात
काय म्हणतात?
ही पोरलेही बारीक
जशी वाळल्या लिखारीक. मॅडम तुम्ही मला सांगा, तुम्हाला बघून ते पैलवान गप्प बसत असतील नाही का?
छे ओ, उलट मला बघून जास्तच चेकाळतात आणि म्हणतात प्रीतम्मा प्रीतम्मा दे मला तू चिम्मा.
द्यायचा.
कोण? किट्टी
बुट्टी.
अगं तू केव्हा आलीस?
थोडा वेळ झाला मला येऊन. आम्ही सगळ्या मुली तुझी कॉलेजवर वाट बघत होतो पण तुझा मात्र पत्ताच नाही. या पैलवानाने फितूर तर केला नाही ना तुला?
मिस किट्टी, पैलवान छाती काढून आमने सामने लढत असतो म्हटलं, शिट्टी मारून कोणाचा आधार घेत नसतो म्हटलं. मिस किट्टी ऐकू आली का माझी शिट्टी?
यू शट अप.
अगं हा माझा बालमित्र आहे.
ओके.
आमच्या शेजारच्या अप्पा मास्तरांचा मुलगा चंदू नाव आहे त्याच.
ओके.
किती
वेळा शी करता हो?
किती युसलेस मित्र आहे रे तुझा.
फुसलेस मैत्रिणीपेक्षा नक्की चांगला म्हटलं मिस किट्टी. आता वाजवू का शिट्टी?
भेटा की कधीतरी कॉलेजवर?
केव्हा? कुठं? बागेत भेटू का पिच्चीच्या टाकीत भेटू?
मग भेटा कधीतरी कॉलेजवर. मग बघा तुमची शिट्टी कशी तुमच्या.
तेवढं सोडून बोला हो.
तोंडात घालते ते.
वाचलो.
आदा चल तर मी पुढं. तू लवकर ये. स्त्री मुक्तीचा स्त्री मुक्तीचा लोचट पैलवानांचा लोचट पैलवानांचा.
गेला मोर्चा बाबा गेला गेला. काय रे आधार, ह्या स्त्री मुक्तीची चांगलीच भक्ती जडलेली दिसते तुझ्यावर.
छे रे बाबा. अरे मला काय माझ्या आयुष्याचा मोर्चा करून घ्यायचा नाहीये.
बघ नाही तर.
अरे मी जनरल सेक्रेटरी आहे ना म्हणून त्यांच्या मोर्चाला पाठिंबा द्यायला बोलवायला आले असेल ती मला.
बघ नाही तर घोटाळा व्हायचा काय.
आधार. ए आधार.
अरे बापरे माझे वडील आप्पा आले आप्पा. आम्ही जातो पळून जातो बाबा. आता इथे थांबत नाही जातो पळून जातो.
आधार, ही स्त्री मुक्ती कोण गेली ओरडत? लोचट पैलवानाचा धिक्कार करत होती. मला या चांद्याचाच कालवा दिसतोय आणि कुठे गेला वाटतं पळून. हा
कोण आप्पा? तरी म्हटलं आमच्या घरात आणि एवढा मोठा आवाज कुणाचा येतोय? आधार. अरे हे तुझ्या नावचं पत्र आलंय बघ, बाहेर पोस्ट मन दिलं मला.
हो माझं पत्र?
हा.
अरे आई, ए आई
काय रे
आधार बाहेर येतेस का?
अरे काय
डॅडी डॅडी मला नोकरी मिळाली आहे, नोकरी.
काय सांगतोस काय?
हो
आधार. अरे आधार, खरं सांगतोस तू हे?
हो नाही, अगं मी मागं अर्ज केला नव्हता का डिसजेंट कंपनी मध्ये, तिथंच मला मॅनेजरची नोकरी मिळाली आहे. आणि आई कंपनी तर्फे आपल्याला बंगला गाडी सर्व काही मिळणार आहे. आई एकदा का मला बंगला मिळाला ना तर त्या बंगल्याला मी तुझंच नाव देणार आहे, दया.
अरे अरे आधार, या नंतरच्या गोष्टी आहेत. अरे तुला नोकरी मिळाली, तू यांना आणि आपण नमस्कार केलास का?
हो, विसरूनच गेलो. डॅडी नमस्कार करतो. हा
यशस्वी हो.
अप्पा नमस्कार करतो.
यशवंत हो. दयाबाई आता सुनबाई शोधायला सुरुवात करा.
अप्पा ओ शोधायची कशाला, अ इथं शेजारी तरी राहते, अ तुमची कन्या छायालाच मागणी घालणार आहे मी. पण काय रे आधार, तुला पसंत आहे ना अप्पांची मुलगी?
आई मी कधी तुम्हा दोघांच्या शब्दाबाहेर गेलो आहे का? तुम्हा दोघांची पसंत तीच माझी पसंत. आई मी जरा कॉलेजवरती जाऊन येतो.
मग काय अप्पा, पसंत आहे ना आमची ही सोयरीक? नाही म्हणजे तुमचा होकार धरून चालू ना आम्ही.
अरे होकार कसला धरतोस, छाया या क्षणापासून तुमची सून झाले असं समजा. आता जाऊन पेढे घेऊन येतो. येतो आता आलोच.
अप्पा चहा तरी घेऊन जा. गेले वाटत. काय हो, तुम्हाला न विचारता अप्पांच्या मुलगीला मागणी घातली मी, पण तुम्हाला पसंत आहे ना हेच तर.
दया अगं, हे घर तुझं आहे, हा संसार तुझा आहे. इथं काय करायचं काय नाही करायचं याचा सर्व अधिकार तुलाच आहे. आणि तू जे काय करणार ते योग्यच असणार याची पूर्ण खात्री आहे मला. बर विसरलू मी, काल तू डॉक्टरांच्याकडे गेली होतीस?
हो.
काय म्हणाले डॉक्टर?
अहो काय म्हणणार, मलम आणि औषध बदलून दिलेत.
बर.
आणि रक्ताचा रिपोर्ट आला की काय ते कळवतो म्हणाले.
बर पाहू जरा तो डाग. दया अगं हा तर डाग 8 दिवसापूर्वीपेक्षा मोठा दिसतोय. एव्हा ना कमी व्हायला हवा होता, पण हा तर वाढलेला दिसतोय दया.
हो जसा वाढलाय तसा कमी सुद्धा होईल.
अगं पण
अहो काय तरी ढास मुंगी चिरडून डाग पडलाय, आणि तुम्ही मात्र उगाच डॉक्टरांची लाड करताय.
दया अगं तसं.
हा पण मी आता मुळीच लक्ष देणार नाही या डागाकडे. आता मी माझं सारं लक्ष आधारच्या लग्नावर केंद्रित करणार आहे. कधी एकदा ते मंजू सनईचे स्वर कानी पडतात असं झालंय मला.
चहा घ्या.
अगं तू कशाला घेतलास त्रास? अगं आईनं आणला असता ना माझ्यासाठी चहा.
अहो कधी कधी बायकोलाही संधी द्यावी म्हटलं शेवेची.
काल मी तुझ्या हातचा गोड शिरा खाल्ला नव्हता का? खरंच तुला इतका टेस्टीदार शिरा बनवता येतो असं मला वाटलंच नव्हतं. बघा
मिस्टर, बाहेरील सर्व स्वयंपाक मीच करायचे म्हटलं, पण इथं कोणी संधी देईल तर ना? सासूबाई तरी मला स्वयंपाक घरात पावली टाकू देत नाहीत.
अगं माहेरी खूप कष्ट केले आहेस ना, मग इथं सासूच्या हाताखाली कर ना राणी सारखा आराम. आणि शिवाय माझ्या आवडी निवडी तुझ्यापेक्षा आईला जास्त माहिती आहेत.
अहो पण बायकोला हे कहू देत ना नवऱ्याच्या आवडी निवडी. शिवाय 4 दिवसानंतर तुम्ही परदेशात चाललाय.
अच्छा, म्हणून आमचं कौतुक करायचं चाललंय म्हणा.
तुम्हाला बोलायला काय
काय झालं?
इथं आमच्या मनाला काय यातना होतात ते आमचं आम्हालाच ठाऊक. मिस्टर परदेशात चाललाय 1 महिन्यासाठी, पण मन कुणाला देऊन येऊ नका म्हटलं परदेशात.
अगं परदेशात जाताना मन तर इथंच ठेवून जातोय तुझ्याजवळ, मग तिथं देणार कुणाला? आणि 1 महिना काय, हा हा म्हणता निघून जातो, हा गेलो आणि हा आलो. हा
1 महिन्याच्या ट्रेनिंगसाठी आधार परदेशात निघून गेला. आणि 1 महिन्याच्या ट्रेनिंग नंतर आधार यशस्वी होऊन आपल्या मायदेशी परतला.
खरंच किती छान फोटो आला आधारच्या सत्काराचा. एवढ्याशा लहानशा वयात यश कीर्ती पैसा मिळवला, आईचे पांग फेडले इकुलते एका पोरण. खरंच बाई माझीच मेलीची दृष्टी लागायची याला.
दया, ए दया.
कोण अप्पा?
हा दया, काल मी डॉक्टर नायकांच्याकडे जाऊन आलो, त्याने हे पत्र दिले तुला.
पत्र? खरंच यापूर्वीच डॉक्टरांना जाऊन भेटायला हवं होतं. काय म्हणतात डॉक्टर? सौ दया शिंदे यांना डॉक्टर सनईकांचा नमस्कार. आपल्या मानेवरील डागाचा रिपोर्ट केव्हाच आला होता, पण मी परगावी गेल्यामुळे तुम्हाला उशिरा कळतोय. पण तुम्ही मात्र उशीर न करता ताबडतोब उपचाराला सुरुवात करा, कारण तुमच्या मानेवरील डाग हा कुष्ठरोगाचा आहे.
दया
काय?
परमेश्वरा
कुष्ठरोग.
दया
अप्पा.
दया शांत हो. दया
कुष्ठरोग.
दया
हाय अप्पा, तुम्ही केव्हा आलात? काय छाया, कसं काय वाटलं तुला आजचं फंक्शन?
फॅन्टॅस्टिक. अहो किती मोठ मोठे लोक आले होते पार्टीला, पप्पांचं तरी किती कौतुक केलं त्यांनी.
माझं जाऊ दे ग, पण आजच्या पार्टीचं खास आकर्षण तूच होतीस. सून कशी नक्षत्र सारखी मिळाली हे ज्याच्या त्याच्या तोंडात होत.
सासूबाई तुम्ही अशा गप्प का? प्रकृती बरी नाही का?
दया अगं काय झालं तुला आप्पा, काय झालं होईला?
आधार, हे पत्र वाचा म्हणजे समजेल तुम्हाला.
पत्र? ओ माय गॉड,
काय कुष्ठरोग म्हणजे महारोग झालाय ना?
त्या छोट्या डागाचा एवढा मोठा परिणाम होईल हे मनात सुद्धा आलं नाही माझ्या.
म्हणजे बाबा, तुम्हाला ह्या डागाची कल्पना होती तर मग तुम्ही आम्हाला का बोलला नाहीत?
अरे क्षुल्लक कारण म्हणून त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं मी.
पण बाबा, ते कारण आता किती मोठं बनलं हे समजलं ना तुम्हाला?
आधार, आधार, अरे उगाच आवांतर चर्चा करण्यापेक्षा पुढे काय करायचं यावर बोला.
अहो काय करायचं म्हणजे काय? यांना उपचारासाठी कुठल्या तरी दवाखान्यात किंवा कुष्ठरोग्याच्या आश्रमात ठेवायला हवं. काय हो?
हो अगदी बरोबर आहे, तेवढाच आईलाही चेंज मिळेल.
मला तरी सुनबाईचा विचार अगदी रास्त वाटतोय.
पण मला नाही रास्त वाटत. अरे दयाचा आजार प्रथमावस्थेत आहे, घरी राहून हिच्यावर उपचार झाला तर लवकर बरी होईल ती.
अप्पा, हा रोग संसर्गजन्य आहे. अशा पेशंटला कुणी शिवणी घेत नाही व मिसळणी घेत नाही, आणि तुम्ही याला घरी ठेवायचं म्हणताय?
अप्पा अहो, डॉक्टर म्हणतात की योग्य ती खबरदारी घ्या, म्हणजे त्या पेशंटला स्वतंत्र ठेवा असा होत नाही का?
हे बघा बाई, मी पेशंट जवळ जाणार नाही, मला एवढी जरी घाण दिसली ना तर ओकारीच येते.
होय ग, टाटा बिर्लाची मुलगी ना तू, मग तुला कशी घाण सहन होणार? बंगल्यात राहायला आल्यापासून चाळीतल्या कोंबड्याचं खुरड विसरलीच वाटत. अग तू हिची सेवा नाही केलीस तर तिची सेवा करायला तिचा नवरा खंबीर आहे म्हटलं.
अप्पा अहो, काहीतरीच काय बोलताय? माझ्या ऑफिसच्या कामामधून मला जरा सुद्धा वेळ मिळत नाही, पण तुम्ही का मोर्चा घालता याला स्वतंत्र ठेवण्यामध्ये? आता कुठे सुखाचे चार दिवस आम्हाला यायला लागलेले आहेत हे तुम्हाला बघवत नाही का?
हो रे, मी शत्रू आहे तुमचा, मला कसं बघवणार तुमचं सुख? काय करू रे विश्वास, अरे ही माया वेडी आहे रे, तिला पटत नाही तुमचा निर्णय. अरे अरे दया नाव आहे रे या बाईचं, या नावाचा अर्थ समजावून घेऊन कुणीतरी दया करा रे या बाईवर, हिला असं भरल्या घरात बाहेर काढू नका रे. हे पहा मंडळी, माझा एक शेवटचा सल्ला तुम्हाला पडतो का पहा. आधार, मोटार ठेवण्यासाठी छोटस गॅरेज केलंच बाहेर, तुर्तास मोटार आवारात उभी करून तिथं दयाची सोय करता येईल. शेजाऱ्या पाजाऱ्याने यातलं काही कळणार नाही, तुम्ही कुणाला सांगू नका, दयाही कुणाला बोलणार नाही.
पण अप्पा, गॅरेज मध्ये जाऊन यांची सेवा रोज कोण करणार?
छाया, अगं हा तिचा धर्माचा भाऊ जिवंत आहे पोरी, मी करेन तिची सेवा. तिचं वारही तुमच्याकडे येऊ द्यायचं नाही याची दक्षता घेईन मी.
ठीक आहे अप्पा, आता तुम्ही इथं आलाच आहात तर आईची सर्व व्यवस्था करून जा इथून. चल छाया, मला खूप झोप आलेले, चला डॅडी.
चला मामाजी, तुम्ही खूप थकला असाल, चला पाहू आराम करा. चला
दया, ए दया, कसला विचार करतेस?
विचार? विचार आता कसला करू अप्पा, आणि कुणाच्या आधारावर करू? ओ पूर्वी माझ्या पोटात आधार होता, त्याच्या जीवावर मी निर्णय घेत होते, पण तो आधार आता आपल्या आईच्या पोटातून बाहेर पडलाय अप्पा. पूर्वी माझ्यात विश्वास होता, पण त्या विश्वासाला मी हरवून बसले अप्पा. अरे स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायची ताकद सुद्धा उरली नाही माझ्या अंगात.
शांत हो.
चला अप्पा, मला गॅरेज कडे घेऊन चला. चार पायाचे मोटर राहायच्या जागेत या दोन पायाच्या मोटारीला घेऊन चला अप्पा.
चल दया,
मला गॅरेज कडे घेऊन चला.
चल
ताडे. ए ताडे, आईसा घरी.
कोण? चंदगीराम.
हो.
काय म्हणते व्यायाम?
खुरा का विणा बंदा हे आमचा व्यायाम. बघ ना तायडे, माझी तब्येत अगदी वाळून वाळून भोपळ्यासारखी झाली बघ. बाकी तायडे, तू अगदी मोठ दिसायलीस बघ, कयामत से कयामत मधल्या झी झावल्यासारखी. बघ ना तायडे, माझा सगळा सगळा राडा झालाय बघ तुझा.
अरे बाबा, ही ते माझ्या कामाचा नुसता राडा झालाय बघ.
ही
कपडे ह्याने अर्जंट धुवायला सांगितले आहे आणि नेमके मोलकरण गैरहजर. अगो बाई, कुकरची शिट्टी वाजली वाटतं. चंदू तू थांबा, मी आलेच.
हो थांबणार ना.
सुनबाई. ए सुनबाई.
मावशी, मी आलोय म्हटलं.
कोण? चंदू. तू रे कधी आलास?
आता आलोय. ताडी स्वयंपाकघरात गेली. मावशी, तुम्ही स्वयंपाकघरात जात नाही?
नाही रे.
का?
थोडे दिवस इकडे तिकडे शिवाशिव करायची नाही ना मला.
हो हो हो. बाकी मावशी, आधारनं आपल्या बायकोला चांगलं डोक्यात घेतलंय बघा. आपल्या बंगल्यावर नाव काय दिलं माहितीये का? छाया. नाही म्हणजे मावशी, माझं म्हण मला काय म्हणायचं आहे की ह्या बंगल्याला खरं वास्तविक नाव तुमचं द्यायला पाहिजे, दया.
नाही रे.
का?
छाया हे नाव सुद्धा छान आहे
मावशी,
आणि आयुष्यभर पतीला साथ ही आपल्या पत्नीचीच लाभते, त्यामुळे छाया हेच नाव योग्य आहे. बर, ते जाऊ दे, मला एवढं बादली भरून पाणी आणून देतोस का?
पाणी?
हा
आणतो ना, एक मिनिट, एक मिनिटात आलो, एक मिनिट.
अगो बाई, हे तर आधारचे कपडे, आणि असे इथं कोणी टाकलेत?
अगो बाई, अहो अहो, या लोकर.
अग, काय झालं ओरडायला?
हे बघा, सासूबाई तुमच्या कपड्याला स्पर्श करत बसले.
काय आई, काय वाटत का तुझ्या जीवाला? अग, असल्या रोगट हाताने माझ्या कपड्यांना स्पर्श करतेस? तू गॅरेज सोडून इथे कालीस? बोल.
अरे अरे, आज आप्पा आले नाहीत ना इकडे, त्यामुळे मला आंघोळीचं पाणीच मिळालं नाही, म्हणून म्हणून पाणी न्यायला आले होते रे.
एक दिवस आंघोळ केली नाही म्हणून मरत आहे थेरडे.
सुन बाई,
देवाना स्वतःला रोगीट करून ठेवले, तेव्हा इथे सुकून राहतो आम्ही, भगवत नसे म्हणून पाण्याचं निमित्त काढून मुद्दाम इथे आलात, जाणून बुजून तुम्ही यांच्या कपड्यात स्पर्श केलात.
दया, अगं तू आई आहेस का वैरी नाहीस? स्वतःच्या मुलाच्या जीवावर उठलीस?
नाही हो.
अगं, या कपड्यांना हात लावण्यापूर्वी थोडा विचार तरी करायचा होतास.
मामाजी, मी नाही बाहेर त्या घरात राहायची. अहो, तुम्हाला मी या घरात राहू देणार नाही.
दया, अगं तुझं नाव दया आहे पण शत्रूला ही लाजवेल असं कपट कारस्थान करतेस तू.
डॅडी, तरी मी तुम्हाला त्याच वेळी सांगत होतो की हिची दुसरीकडे कुठेतरी व्यवस्था करूया म्हणून. आजकाल आमच्या ऑफिस मध्ये सुद्धा ह्या गोष्टीची चर्चा चालू आहे. मला वाटते ही गोष्ट शेजार पाजारांना सुद्धा समजलेली असणार.
पण ह्यांना काय का त्याच? सत्ता संपली तर पुढारे सारखे खर्ची सडे तयार नाही. मी म्हणते कसला हा निर्णय जपणा? हाड म्हटलं तर पुत्र सुद्धा लांब जातो, पण ह्या काय तोड काळ करायचं तयार नाही.
पहिले ताडी काय बोलतेस काय तू? अगं, देवी समान सासू असं बोलताना तुझी जीभ कशी झडली नाही?
चंद्या,
तुझं बोलणं ऐकून घे, तुम्हाला लाईस. अरे, कानाखाली आवाज काढायचा काय शा?
चंदू
मावशी,
अरे अरे, मोठ्या बहिणीला असं बोलायचं नसतं.
मावशी बघा ना.
अरे अरे, सुनबाई जे काही बोलली ना ते अगदी योग्य आहे
मावशी.
अरे, माझ्यासारखे कीड लागलेल्या झाडाची सावली सुद्धा या घरावर पडता कामाने?
नाही मावशी.
अरे, महेश तू त्याची बंद झाली ना की तिला कसायाकडे पाठवणंच योग्य असत. सुनबाई, अग अग, मला तुझ्या बोलण्याचा अजिबात राग आला नाही. अग, भांड्यांना गळती लागली ना की त्यांना अडगळीतच पाठवायचं असत, म्हणूनच मी आज आश्रमात जायचा निर्णय घेतलाय.
मावशी,
चल चंदू, मला आपांच्याकडे घेऊन चल. अरे, तेच घेऊन जातील रे मला कुष्ठरोग्याच्या आश्रमात. चल, मला घेऊन चल.
चला मावशी.
कुष्ठरोगावर उपचार करून घेण्यासाठी दया कुष्ठरोग्याच्या आश्रमात गेली. तिथं तिच्यावर उत्तम प्रकारे उपचार सुरू झाले. चांगल्या औषधोपचाराने तिचा रोग लवकर आटोक्यात आला आणि 3 महिन्यानंतर एक दिवस दया खडखडीत बरी होऊन आश्रमातून बाहेर पडली. आणि त्यानंतर
सरिता, ए सरिता.
काय हो?
अगं, हे बघ, आपल्या जाहिरातीला किती प्रतिसाद मिळाला आहे. अगं, 4 पत्र आले आहेत, चांगली 4.
अगो बाई, मग चांगलीच मुलाखत ठेवायला हवी की? खरच, हे अशी जगावेगळी जाहिरात प्रथमच आली असेल पेपर मध्ये. आम्हाला आई हवी. लहानपणापासून आई विना पोरके असलेल्या पती पत्नीला मायेची छाया देणारी आई हवी.
समक्ष भेटा सागर भगवंत देव. वडील कोण आहेत हे माहीत नाही, म्हणून वडिलांच्या ठिकाणी भगवंताचं नाव आणि आडनाव नसल्यामुळे देवाचं नाव.
सागर, आईची तहान तुमच्या इतकी मला सुद्धा आहे म्हटलं
हो,
पण काय हो, अशी जाहिरात देऊन का कधी आपल्याला आई मिळणार आहे?
अगं, का नाही? अगं, आपल्या दोघांनाही आई नाही, म्हणून म्हणून आज आपण आई शोधतोय. मग मग तसंच मुलांचा आधार नसलेली एखादी माऊली आपल्याला शोधत काय येणार नाही सरिता?
साहेब, मी आत येऊ का?
या ना. कोण आपण?
मी तुमची जाहिरात वाचून आले. सागर साहेब आपणच ना?
हो हो हो, माझंच नाव सागर. आम्ही दिली होती जाहिरात. आपलं नाव?
माझे नाव सहुदया विश्वास शिंदे.
आपल्याला जवळचं असं कोणी नाही का?
जवळचं पुष्कळ आहे, पण माहीतच असं कोणीच नाही, त्यामुळे सध्या मात्र मी निराधारच आहे.
आपल्याला काय पैशाची अपेक्षा?
बाई साहेब, मी तर आईची माया द्यायला आले, माया विकायला आले नाही.
ठीक आहे, सध्या राहा तुम्ही इथंच.
थांबा साहेब,
पुढचं नंतर पाहू आपण.
इतक्यात निर्णय घेऊ नका, मला तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट सांगायची आहे.
गोष्ट?
हो. गेले 3 महिने मी कुष्ठरोग्याच्या आश्रमात होते.
कुष्ठरोग्याच्या आश्रमात? पण तिथे का होता तुम्ही?
साहेब, 3 महिन्यापूर्वी मला कुष्ठरोग झाला होता, पण आता मात्र मी पूर्ण बरी झाली आहे. कुष्ठरोग पूर्ण बरा झाला याबद्दल डॉक्टरने दिलेली सर्टिफिकेट आहे त्या फाईलमध्ये. साहेब, हे सर्टिफिकेट वाचा, पूर्ण विचार करा आणि मगच मला या घरात ठेवायचं की नाही याचा निर्णय घ्या. हवं तर मी नंतर पुन्हा येते.
थांबा आई,